आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि फिजी दरम्यान 9 सामंजस्य करार। दहशतवादाला थारा न देण्याच्या धोरणाचा दोन्ही देशांकडून पुनरुच्चार। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद असली तरी तिचा योग्य वापर करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन। UPSचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPSचा पर्याय स्वीकारण्याची एक संधी मिळणार। आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंना 3 सुवर्णपदकं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी रामबुका यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली। यावेळी दोन्ही देशांमध्ये राजकीय सहकार्य, उच्चस्तरीय संबंध, व्यापार, कृषी, शिक्षण, आरोग्य, संरक्षण यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। तसंच त्यांच्या उपस्थितीत एकंदर 9 द्विपक्षीय दस्तावेज आणि सामंजस्य करार झाले। याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
हम मानते हैं कि एक स्वस्थ राष्ट्र ही समृद्ध राष्ट्र हो सकता है, इसलिए हमने तय किया कि सुवा में 100 बेड सुपर स्पेशलिटी अस्पताल बनाया जाएगा, डायलिसिस यूनिट्स और सी एम्बुलेंस भेजी जाएगी और जन औषधि केंद्र खोले जाएंगे जिससे सस्ती और उत्तम क्वालिटी की दवा हर घर तक पहुंचेगी।
चर्चे दरम्यान दहशतवादाविरोधातलं सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तसंच एप्रिल महिन्यात पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा निषेध केला। दोन्ही देशांनी दहशतवादाला अजिबात थारा न देण्याच्या धोरणाचा आज पुनरुच्चार केला। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या सचिव नीना मल्होत्रा यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। रामबुका यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। प्रशांत महासागरातल्या बेट देशांशी असलेले संबंध अधिक बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध असून फिजी हा यापैकी एक खास भागीदार देश आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद आहे, मात्र तिचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्ली विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते। संसदेची प्रतिष्ठा खालावत आहे ही चिंतेची बाब आहे। राजकीय पक्षांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबाबत विचार केला पाहिजे असं ते म्हणाले।
सभी दल के मान्य सदस्यों को इस वर्तमान परिस्थिति में विचार करना होगा कि जनता हमारे कार्यों को, हमारे कार्यक्रम को, हमारे व्यवहार को, हमारे आचरण को देखती है और इसीलिए हमारे कार्य, हमारे आचरण को दुनिया फॉलोअप करती है। इसलिए सदन हो, सदन के बाहर हो, हमारे विचार, हमारी भाषा कैसी हो, इस पर भी विचार करने की आवश्यकता है।
सभागृहांना जनतेप्रती अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनवण्याचं आवाहन बिर्ला यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना केलं। 2047 पर्यंत भारताच्या वैज्ञानिक, तंत्रज्ञान विषयक आणि सामाजिक प्रगतीचं IIT नेतृत्व करेल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज व्यक्त केला। नवी दिल्लीत 56व्या IIT परिषद बैठकीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते। IIT शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला। येत्या 25 वर्षात IIT रोडमॅप काय असेल याची चर्चा यावेळी झाली। मुंबईच्या IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा 63वा पदवीदान समारंभ अलीकडेच झाला। 2 दिवस चाललेल्या या समारंभात 2838 विद्यार्थ्यांना पदवी तर 498 विद्यार्थ्यांना PhD प्रदान करण्यात आली। NPS अर्थात नॅशनल पेन्शन स्कीमचा त्याग करून UPS अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय स्वीकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा NPSचा पर्याय निवडण्याची संधी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे। निवृत्तीला किमान 1 वर्ष शिल्लक असताना किंवा स्वेच्छानिवृत्ती घेताना किमान 3 महिने शिल्लक असताना पुन्हा NPS निवडता येईल। राजीनामा देणाऱ्या किंवा 56J अंतर्गत सक्तीची निवृत्ती लादलेल्या कर्मचाऱ्यांनाही हा पर्याय निवडता येईल। सेवेतून काढून टाकलेल्या, बडतर्फ झालेल्या, शिस्तभंगाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध होणार नाही। NPS धारकांना सरकारकडून अतिरिक्त दिली जाणारी 4% रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायाधीश न्यायमूर्ती विपुल पांचोली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. केंद्र सरकारनं राज्यातल्या 3 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात नांदेडचे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीद दोदीन, लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे. डॉक्टर शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर कपूर या मुंबईतल्या अणुऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत. संदीपान जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजातले संगीत शिक्षक आहेत. 50,000 रुपये आणि रजत पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करायची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. ॲक्झिओम 4 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून भारतात परतलेले शुक्ला यांचा आज लखनौ इथं आदित्यनाथ यांच्या हस्ते सत्कार झाला. येत्या काळात लोक नासाबद्दल नाही तर इस्रोबद्दल बोलतील असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला. अंतराळ क्षेत्राच्या व्यापक उपयोगितेबद्दल ते म्हणाले,
पगला ट्रान्सफॉर्मेशनल सेक्टर जो मुझे दिखता है वो स्पेस का क्षेत्र दिखता है और मुझे लगता है कि बाकी सारे सेक्टर चाहे वो एजुकेशन हो या इंडस्ट्री हो या फिर डिप्लोमेसी कहूँगा मैं, किसी भी तरीके से आप स्पेस के क्षेत्र को किसी भी विभाग में यूज़ कर सकते हैं और एक ओवरऑल नेशन बिल्डिंग के टूल की तरह हम इसका इस्तेमाल कर सकते हैं.
कर्मचारी निवड आयोग हा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं स्पष्ट केलं आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तसंच गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगानं अनेक पावलं उचलली आहेत. परीक्षार्थींची ओळख निश्चित करण्यासाठी यंदा जुलै महिन्यापासून आधार प्रमाणीकरणाचा अवलंब केला जात असल्याचं आयोगाचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन म्हणाले. CSDS चे सहसंचालक संजय कुमार यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या FIR ला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. त्यामुळे हिमाचलमधल्या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. उष्माघातामुळे स्पेनमध्ये 1,149 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं सरकारच्या आकडेवारीत म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात स्पेनमध्ये तीव्र स्वरूपाची आणि आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी उष्णतेची लाट आल्याचं तिथल्या हवामान संस्थेनं म्हटलं आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तल सांघिक प्रकारात भारताच्या नेमबाज मनू बाकर, ईशा आणि सिमरनप्रीत बारांनी कांस्य पदक पटकावलं. चीनला सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या संघाला रौप्य पदक मिळालं. 30व्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतानं 3 सुवर्णपदकांची कमाई केली. गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महिलांच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 44 ते 48 किलो वजनी गटात प्रीतिस्मिता भोईनं 150 किलोग्रॅम वजन उचलत पदक पटकावलं तर मीराबाई चानूनं 49 किलो वजनी गटात 193 किलो वजन उचलून नवा विक्रम करत सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या गटात 56 ते 60 किलो वजनी गटात धर्मज्योती देवघरियानं 224 किलोग्रॅम वजन उचलत पदक मिळवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि फिजी दरम्यान 9 सामंजस्य करार. दहशतवादाला थारा न देण्याच्या धोरणाचा दोन्ही देशांकडून पुनरुच्चार. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद असली तरी तिचा योग्य वापर करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन. UPSC चा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS चा पर्याय स्वीकारण्याची एक संधी मिळणार. आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंना 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.